विज्ञानसिद्ध माहिती लोकांपर्यंत पोचावी म्हणून भारतीय वैज्ञानिकांचा कोविड-19 आव्हानाला प्रतिसाद या स्वप्रेरित अनौपचारिक समूहाकडून ही कथा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा स्वरूपाच्या आणखी उपयुक्त आणि निशुल्क माहितीकरता इंटरनेटवर www.indscicov.in इथे जावे. माझं नाव प्रियांका शेजाळे. कोरोना हा साथीचा रोग आणि सर्व देशभर असलेल्या लॉकडाऊनच्या या काळात मी तुम्हाला सर्वांची काळजी वाहणारी सीमा आणि मिलिंद परिचारक बनतो नावाची एक कथा सांगणार आहे.
सीमाला तिच्या सासऱ्यांची काळजी वाटते.
त्यांना ताप चढलाय आणि परिवारातल्या सर्वांना धसका बसेल इतका खोकला त्यांना येतोय. सीमाची मुलगी धम्मा नुकत्याच खरेदी केलेल्या थर्मामीटरनं त्यांचं तापमान नियमित तपासते आहे. मिलिंद खरं तर अशा वायफळ खर्चाच्या विरोधात असे. त्याच्या मते एखाद्याची नाडी तपासताना कपाळावर हात ठेवून ताप बघितला तरी पुरे असतं. धम्मा मात्र आग्रहानं म्हणाली होती, अशा आणीबाणीच्या काळात थर्मामीटरवर 4 पैसे खर्च केले तर बिघडलं कुठं. थर्मामीटरवर ताप आहे की नाही हे तर समजतंच, पण त्याचबरोबर ताप नेमका किती आहे यावरही नजर ठेवता येते. जेव्हा आपण डॉक्टरांना भेटू तेव्हा आपल्याला सांगता यायला हवं की किती काळात किती ताप वाढला. तिचा धाकटा भाऊ अजय तिच्या या हुशारीची सतत मस्करी करत होता. सीमाला मात्र आपल्या 16 वर्षांच्या लेकीचा अभिमानच वाटत होता. ती जबाबदारीनं आणि समजुतीनं वागत होती म्हणून सीमाला अनेक ठिकाणी वाचून आणि ऐकून इतकं कळलं होतं की तिच्या सासऱ्यांना त्यांच्या सर्वांच्या आयुष्याला गोठवणाऱ्या त्या कोरोनाची लागण झाली असावी. सीमा एक घरगुती कामगार म्हणून काम करते आणि मिलिंद एका कपड्याच्या दुकानात शिंपी काम करतो. या दोघांच्या काटकसरीच्या संसारात हे दोघं, त्यांची 2 मुलं आणि मिलिंदचे म्हातारे आई वडील एका छोट्याशा घरात राहतात. समोर रस्त्याकडे एक छोटी खोली, मध्ये एक त्यातल्या त्यात मोठी खोली, मागे स्वयंपाक घर आणि त्यामागे न्हाणी आणि काही अंतरावर संडास, असं त्यांचं लांबुळकं घर होतं. घरामागून कालवा वाहत असे. वाहत असे असं म्हणणं थोडं धाडसाचं, कारण त्यातला पावसाळी प्रवाह आटला की उरलेल्या डबक्यांमध्ये आता डासांची पैदास होत होती. पण सीमाच्या मते त्यांचं सुदैव असं की त्यांना तिच्या भावाच्या परिवारासारखं 3 इतर कुटुंबांसोबत आपलं संडास वाटून वापरावं लागत नव्हतं. काम नसल्यामुळे पैशाची आवक सध्या बंद झालीय. काटकसरीनं साठवलेला पैसा आता संपत चाललाय आणि 6 पोटं भरण्याची जबाबदारी या दोघांवर आहे. आता वृद्ध सासरे आजारी पडलेत. त्यांना कोरोना झाला असेल तर त्यांच्या औषध पाण्यावर किती पैसा जाईल कुणास ठाऊक. दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं तर सरकारी दवाखान्यात पैसे लागत नाहीत, पण तिथे गेल्यावर काय नवीन खर्च उपटतील ते तिथे जाणाऱ्यांनाच ठाऊक. बरं, दवाखान्यात जायचं तरी कसं? रोग्याला न्यायला अॅम्ब्युलन्स येते म्हणे, पण आपल्यासारख्या गरिबांसाठी कोण अॅम्ब्युलन्स पाठवणार? विचारांनी सीमाचं डोकं भणभणलं. ती ज्या कुटुंबासाठी घरकाम करत होती त्या घरात एक म्हातारी आहे, तिच्यासाठी नक्कीच येईल अॅम्ब्युलन्स. बरं, आपल्या सासऱ्यांना नेलं जरी दवाखान्यात तरी बस रिक्षा बंद असताना रोज डबा घेऊन जायचं कसं दवाखान्यात? सरकारवाले त्यांना जेव खाऊ घालतील का नीट? तिनं दवाखान्यात आजवर जे पाहिलंय त्यावरून तरी तिला असं काही होईल यावर विश्वास ठेवणं कठीण जातंय. नशीब सासूबाई आजारी पडल्या नाहीत, नाहीतर प्रत्येक गोष्टीत बारीक सारीक चुका काढणाऱ्या त्या दवाखान्यातल्या अन्नाला हात पण नसता लावला त्यांनी. सीमानं हे सगळे विचार झटकले. तिच्या सासऱ्यांना कोरोना असेलही, पण आत्ता तरी ते बरे वाटतायत. खोकला आणि ताप तर त्यांना वर्षभरात कधीही येतो, तापही 100 थोडासा वरतीच आहे. तिनं डॉक्टर माने मॅडमचा फोन नंबर जपून ठेवलाय. तिनं त्यांना परत फोन लावून आजची परिस्थिती सांगितली. त्यांनीही शांतपणे ऐकून घेतलं. त्यांनी सांगितलं की सीमाच्या सासरेबुवांची कोविड-19 अर्थात कोरोना विषाणूसाठी चाचणी करून घ्यावी लागेल, मात्र सर्वच दवाखान्यांवर सध्या तपासण्यांचा खूप ताण आहे. आत्ता लगेच दवाखान्यात नेण्याची गरज नाही, एखाद दिवस आणखी थांबून पाहावं असं डॉक्टर माने म्हणाल्या. त्यांनी 2 तातडीच्या गोष्टी सांगितल्या. 1, सासरे बुवांना कोणाकडून आजाराची लागण झाली हे शोधून ते डॉक्टरांना कळवावं. आणि दोन, सासरे बुवांना घरच्या घरी आयसोलेशनमध्ये म्हणजेच वेगळं ठेवावं. सीमाला आयसोलेशन म्हणजे काय हे समजायला थोडा वेळ लागला, पण नेमकं काय ते कळल्यावर ती लगेच धम्माशी बोलली. धम्मानं लगेच एका कागदावर सर्व सूचना लिहून काढल्या. या सूचना सर्वांकडून पाळल्या जाव्यात यासाठी सीमानं सासूबाईंना पण सामील करून घेतलं. त्यांना तरी तपशिलात किती कळलं कोणास ठाऊक, मात्र लहानपणी बघितलेल्या देवीच्या रोगाच्या साथीची आठवण त्यांना होती, त्यामुळे त्या देखील डॉक्टरांनी जे करायला सांगितलं होतं त्यात मनापासून सहभागी झाल्या. मिलिंदवर त्याच्या वडिलांचा एकमेव परिचारक म्हणजे काळजी घेणारा म्हणून जबाबदारी देण्यात आली. फक्त तोच त्यांच्याजवळ जाऊ शकतो. धम्माचे केस तेल लावून विंचरणं, सासूबाईंना औषधं देणं आणि सर्वांचा स्वयंपाक करणं ही आणि अशी बरीच कामं सीमाकडे आहेत. यामुळे ती घरातल्या सर्वांच्याच संपर्कात येते, स्पर्श टाळता येत नाही, त्यामुळे ती सासरेबुवांची परिचारक होऊ शकत नाही. आणि मिलिंद आपल्या वडिलांसाठी इतकं तर करूच शकतो की सीमा आणि धम्मा यांनी मिलिंद आणि त्यांच्या वडिलांच्या कुरकुरेकडे दुर्लक्ष करून आपल्या छोट्याशा घराचा कायापालट केला तो असा. एक, आजोबांना पुढच्या छोट्या खोलीत हलवलं. ही खोली मिलिंद आणि मुलगा अजयची होती, पण सध्या त्यांच्याकडे पर्याय नाही. ती खोली आणि जिथे जिथे हात लावू शकतो ते पृष्ठभाग सतत पुसून स्वच्छ करता यावेत म्हणून एक साबण, फडकं आणि पाण्याची बादली तिथं ठेवली. सतत स्वच्छता राखणं ही मिलिंदची जबाबदारी. खिडकी किंवा दरवाजा उघडताना फक्त कोपर वापरण्याची तंबी आजोबांना देण्यात आली आहे. त्यांनी हात लावलेली प्रत्येक गोष्ट मिलिंद साफ करून ठेवतो. दोन, आजोबा सतत त्या एकाच खोलीत राहतात, फक्त लघवी संडासपुरतेच बाहेर येऊ लागले. धम्मा ऐवजी मिलिंद आता आजोबांचं नियमित तापमान घेतो. त्यावेळी सर्वजण त्याच्यापासून अंतर ठेवतात. अजयनं फरशीवर आजोबांची जायची वाट आणि तेव्हा सर्वांनी कुठं कुठं थांबायचं यासाठी खडूनं रेघोट्या आखून ठेवल्यात. सीमाला माहितीये की त्या रेघोट्या फक्त पुढच्या सकाळपर्यंत टिकतील आणि त्यानंतर पुसल्याही जातील, पण तोपर्यंत त्या उपयोगी आहेत आणि तोपर्यंत सगळेजण या ड्रिलला सरावतील. तीन, मिलिंदला आपल्या वडिलांची भीडभाड सोडून संडासात जाऊन उरकून येईपर्यंत त्यांचा हात कुठं कुठं लागतो हे विचारावं लागलं. ते जाणून घेतल्यावर मिलिंद ते सर्व पृष्ठभाग आणि संडास देखील स्वच्छ करून ठेवतो. चार, मिलिंद आपल्या वडिलांना जेवण नेऊन देतो. जेवण झालं की ते आपलं ताट विसळून सीमाच्या साबणाचं पाणी असलेल्या भांड्याच्या टबात सोडून येतात. मिलिंद त्यांनी स्पर्श केलेले चमचे आणि थाळ्या वेगळ्या धुवून ठेवतो. पाच, घरी कोणत्याही पाहुण्यांना प्रवेश नाही. शेजारची नीता आली होती, मात्र तिला दारातच थांबवून सीमा अंतर ठेवून तिच्याशी बोलली. कुटुंबातल्या इतरांच्याही जबाबदाऱ्या आहेत, घरात इतरही अनेक काम आहेत. एक, स्वयंपाकघराच्या बाहेर आणखी एक साबणाच्या पाण्यानं भरलेला हंडा ठेवला गेला जे वापरून अजयनं घर पुसून घ्यायचंय. दोन, दिवसातून दोनदा धम्मा बादलीभर पाण्यात थोडं डेटॉल आणि ब्लीच घालून फरशीसह टेबल खुर्चीही पुसून घेईल. तीन, प्रत्येकासाठी वेगळा टॉवेल आहे जो उन्हात सुकवला जातो. सीमा सासरेबुवांचे सगळे कपडे वेगळे धुतले जातील याकडे लक्ष देते. चार, धम्माने सर्वांसाठी कापडाला घड्या घालून मास्क तयार केले आहेत. आजोबांशी बोलताना आणि ते येता जाताना सर्वांनी ते वापरायचेत. सीमानं निश्वास सोडला. काळ कठीण आहे, मात्र त्यांनी पूर्ण तयारी केली आहे. राहून राहून एवढंच वाटतं की तिची आणि मिलिंदची कमाई थोडी आणखी असायला हवी होती, मग आणखी उत्तम तयारी करता आली असती. अशा स्वरूपाच्या आणखी उपयुक्त आणि निःशुल्क माहितीकरता इंटरनेटवर www.indscicov.in इथे जावे.